नमस्कार, परांची बिल्डर फ्रेंड नाभे बोलतो. हॅलो, नमस्कार सर, मी परांची बिल्डर फ्रेंड नाभे बोलतो. परांची बिल्डर फ्रेंड बोलतो सर. सर, तुम्ही सध्या काही प्रॉपर्टी बघताय का परचेस करण्यासाठी? हॅलो, तुम्ही काही प्रॉपर्टी बघताय का सर सध्या परचेस करण्यासाठी? तुम्ही काही प्रॉपर्टी बघताय का सर परचेस विकत घेण्यासाठी? कशाबद्दल का सर? सर, तुम्हाला कुठल्या एरियात बघायचं आहे? तसे आमचे तीन साईडला प्रोजेक्ट चालू सर आताशीचे. मी तुम्हाला दुपारी कॉल करू का मग सर सर त्याबद्दल? बरं सर, ठीक आहे सर, सर मिळत. ओके, तुम्हाला मिळेल. ओके,